Amigo Berovia. मग अचानो जे जून सम करली खुर्साची वाट सडवणेची वाट नियाळूंक हांगा समल्ल्या तुमकां सर्वांक माया मोगासो येवकार. आमचो भावार्थ जिवाळ तो क्रियाळ, आमचो भावार्थ संबंद रुता करता. एका वाटेन देवा आनी म्हजे मदलो संबंद, तर म्हजे आनी पेल्या मदलो तितलेच गरजेचो संबंद आनी एका वाटेन. ह्या विशीं क्रिस्ती धर्मांत कितेंच सोड दोडना. देवाक मान केल्यार पावना, गरजेंत आशिल्ल्या पेल्या की हांवें गौरवान देखूंक जाय. ह्या दिशेन कुर्सा वाटेचें भक्तीपण आमकां ससायेचें जावन आसा. कित्याक हातूंत जेजूच्या कश्टा वशीं मात्र नियाळ नासतना म्हजें जिवीत जेजूच्या पावलांनी बांदून हाडूंक जायतें प्रेरण लाबता. धर्मदूताची कृत्य पुस्तकांत पेंतेकोस्ता दिसा पेद्रूची उतरां आयकल्लो लोक भवनो तर आमी कितें करी जय म्हूण विचारी लागलो. हिस्स जाय जय आमची उतरां. देखून आयचे कुसाचे वाटेंत हरएक अस्तेसांवा वेळी आमी सोम्या आमी कितें करूंक जाय म्हूण व्हडल्यान विचारूया. उपरांत जेजूची जवाब आमकां आयकूंक मेळटली. मागणें मोगळा जेजू, तूं कश्टांची नालिसायची कुर्साची वाट चल्लोय. ती जावंक पावली आख्या मनशाकुळाची सोडवणेची वाट. ह्या सांजेर ही वाट हांव संपकताना म्हज्या जिणेक ती प्रेरणाची जावं. ह्यास सोडवणेच्या वाटेन मेळटा काडूंक म्हाका धैरान आनी कठायेन भर.
पयले सेसांव जेजूचेर मरणाचें फर्माण वाचतात. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हे सोम्या जेजू क्रिस्ता, तुज्या बागेन कुसार. पिलात तांचे लागीं म्हणालो, मरणाची शिक्षा फावत आसलो गुन्यांव ताचे थंय म्हाका मेळना. पूण ताणी मारली पोपाट, खाड ताका, कुर्साय ताका. तितल्यार पिलातान जेजू कुर्सार मारच्याक तांचे ताब्यान दिलो. तुमची जवाब सोम्या, तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
सोम्या, तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
पेलाची झडती करिनाका आनी देवूय तुमची झडती करचो ना.
आपल्या दोळ्यांत आदें आसतना पेल्याच्या दोळ्यांतली किसर काडूंक आमकां आशा चड. पेल्याची नीट करचे आदीं आपआपलें जिवीत नितायर हाडूंक जेजू आमकां उलो मारता. मोगाळा जेजू, येरांनी आमकां बरें केलें जाय तर आमी तांकां बरें करूंक आनी तांचे पासत मागूंक तूं आमकां शिकय. येरांची नीट न्हय पूण मोग करूंक तूं आमकां कृपा दी.
सोम्या काकूत आमची कर,
सोम्या काकूत आमची कर.
सदैव माये मागतो कार कसय काय म्हज्या काळसान कुसार. दुसरेंच तेसांव जेरू जेजू कुरीस घेवन समकता. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हांव हे सोम्या जेजू क्रिस्ता. जेजू आपलो कुरीस व्हावून कट्ट्याची सुवात हे बिरो भाशेन गोलगोता म्हणटाले ते सुवातेक वचूंक भायर सरलो. तुमची सवाब सोम्या, तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
सोम्या, तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
तूं म्हजो शिस्त जावंक सोदताय. हर एक दीस तुजो खुरीस घे, म्हज्या फाटल्यान ये.
ದಿನನಿತ್ಯದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೊರುತ್ತಾ ನನ್ನ ಮತ್ತು ಪರರ ಕಷ್ಟ ದುಃಖಗಳನ್ನು ಅರಿತು ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಲು ಯೇಸು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಪ್ರಿಯ ಯೇಸುವೆ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತೋರಿಸುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದು ನಮ್ಮ ದಿನನಿತ್ಯದ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೊರಲು ನಮಗೆ ಧೈರ್ಯವನ್ನು ನೀಡಿರಿ.
ಸೌಮ್ಯ ಕಾಕು ತಂಚಿಕರ್
ಸೌಮ್ಯ ಕಾಕು ತಂಚಿಕರ್
ಸದೇ ಮೈ ಮತ್ತು ಕಾರ್ ಕಸೈ ಕಾಯ್ ಜಗಾಯ್ ಸಾನ್ ಕುಸಾ ನಲ್ಲಿ ಆಚಿಸುಚೆ ತಿಸ್ರೆ ಸ್ತೆಸಾವ್ ಜೆಸು ಪೊಯ್ಲ್ಯ ಪೌಟಿ ಕುರ್ಸಾ ಪಂದ ಪಡ್ತಾ ಅಮಿ ತುಕ ನಮಸ್ಕಾರ ನೆ ಪ್ರಣಿ ಪಾತ್ ಕರ್ತಾವ್ ಏ ಸುಮ್ಯ ಜೆಸು ಕ್ರಿಸ್ತ ಕ್ರಿಸ್ತ ಚಿ ಸಕತ್ ಮುಜೆ ತೈ ವಸ್ತಿ ಕರ್ಚೆ ಖಾತೀರ್ ಮುಜೆ ಅಸ್ಕತ್ಕಾಯಚಿ ಒಡವೇಕ್ ಹಾವ್ ಕುಶೇನ್ ಸಂಗ್ತಾ ಕಿತ್ಯಾಕ್ ಹಾವ್ ಅಸ್ಕತ್ತೆತ್ ನಾ ಹಾವ್ ನಿಜಾಕಿ ಸಕ್ತಿವಂತ್ ತುಮ್ಚಿ ಸವಾಬ್
ಸೌಮ್ಯಾ ತುಜೆ ಪಸೋತ್ ಅಮಿ ಕಿತೆ ಕೊರೂಂಕ್ ಜಾಯ್
ತೂ ಸುಕ್ತಾಯ್ತೆತ್ ನಾ ನಿರಾಶೆ ಜಾಯ್ ನಾಕಾ ಮಾಕಾ ಉಲೋ ಮಾರ್
आपापले अस्कत आनी पत पातकी सैम वळखून आपणाचेर न्हय बागार देवाचे कुरपेचेर पातयेवन जियेवंक जेजू म्हाका शिकयता. मोगाळा जेजू, आमी सुकतांव तेदना निराशी न्हय बागार तुजी देख घेवन आमी धैरान उठोवन तुज्या वाटांनी चलोवंक आमकां घटाय दी.
ಸೌಮ್ಯ ಕಾಕುತಂ ಚಿಕರ್ ಸದೇ ಮಾಯ ಮಾಕ್ತೋ ಕಾರ್ ಕಸೈ ಗಾಯ ಮುಜ ಕಲ್ಸಾಂ ಕುರ್ಸಾರ್ ಮಲ್ಯ ಆಚಿಸುಚೆ
ತಚ ಮೌಲೆ ಗ್ರಂಥ ದೀನಾ ಮುಕ್ಷಣೆ ತಚ ಚಿನೆ ಮೋರ್ಣ ಸರ್ಗಿ ಚಿಣೆ
ಸೌ ತೆಸ್ತೆಸಾವ್ ಜೇಸು ತಜ ಅವೈಕ್ ಪೆಟ್ತ ಅಮಿ ತುಕ ನಮಸ್ಕಾರ ನಿ ಪ್ರಣಿಪಾತ್ ಕರ್ತಾವ್ ಏ ಸುಮ್ಯ ಜೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ತೆತ್ವಾ ಮೊರಿಯನ್ ಮುಳೆ ಪೊಳೆ ಹೌ ಸರ್ವೇಸ್ಪುರಾಚಿ ಸಾಕನ್ ತುಜ್ಯಾ ಉತ್ತರಾ ಪ್ರಮಾಣೆ ಮುಜೆ ತೈ ಸಾವ್ ತುಮ್ಚಿ ಸವಾಬ್ ಸೌಮ್ಯ ತುಜೆ ಪಸೋತ್ ಅಮೆ ಕಿತೆ ಕೊರೂ ಸಾಯ್
ಸೌಮ್ಯಾ ತುಜೆ ಪಸೋತ್ ಅಮಿ ಕಿತೆ ಕೊರೂಂಕ್ ಸಾಯ್
ತುಜ ಪೇಲೆಚ ಕಷ್ಟ ದುಕಾನಿ ಸಂಗಾತ ದಿ
ಮೋರಿ ಮಾಯ ಅಪ್ಲ್ಯ ಪುತ ಸವೆ ಮೋಗಾನ್ ವಾಗ್ತ ತಿಕ ಅಪ್ಲ್ಯ ಪುತಾಚೋ ಖರೋ ಹುಸ್ಕೋ ಆಸ್ಲೋ ಜೆಜುಯಿ ಅಪ್ಲ್ಯ ಆವೋಯ್ಕ್ ಸದಾಂಕಾಳ್ ಖಾಲ್ತೋ ರಾವೋನ್ ತಿಕ ವಿಧೇಯಿ ಜಾತಾ. मोगाळा जेजो, आमचे सर्गींचे आवयची देख घेवन आमी आमच्या भुरग्यांचो खरो हुस्को दवरूंक आमकां शिकय. तांच्या कश्टान आडकोळीने आमी तांकां मोगाचो सांगात दिवंक निर्मे.
सम्या कागुतम चिकर ಸದೇವ ಮೈ ಮಾತಾ ಕಾರ್ ಕಸೈ ಕಾಯ್ ಮುಜ ಕಲ್ಸಾನ್ ಕುರ್ಸರ್ ಮಲ್ಯ ಆಚಿಸುಚಿ ಪಂಚ ವ್ಯಸ್ತೆ ಸಾವ್ ಸಿರೇನ ಸೊ ಸಿಮಾವ್ ಚೆಸು ಕುರಿಸ್ ವಾವ ಕುಮೋ ಕರ್ತಾ ಅಮಿ ತುಕ ನಮಸ್ಕಾರ ನಿ ಪ್ರಣಿಪಾತ್ ಕರ್ತಾವ್ ಏ ಸುಮ್ಯ ಜೆಸು ಕ್ರಿಸ್ತ ಜೆಸು ಕೇವನ್ ವೆತಾಸ್ತಾನ ಸಿರೇನ್ ಗಾಂವ್ಸೊ ಸಿಮಾವಾಗ ದೊರ್ಲೊ ಅನಿ ಜೆಸು ಪಟ್ಲ್ಯಾನ್ ಕುರಿಸ್ ಕೇವನ್ ವಸು ತಾಜಾ ಕಂದ್ಯಾರ್ ತೋ ದಿಲೋ ತುಮ್ಚಿ ಸವಾಬ್ ಸೌಮ್ಯಾ ತುಜೆ ಪಸೋತ್ ಅಮೆ ಕಿತೆ ಕೊರೂಂಕ್ ಸಾಯ್
ಗರ್ ಸಾ ಕಾಂತಾಂತ ಏಕಮೇಕ ಪಾವ
ಮಾನವ ಸಂಘ ಜೀವಿ ನಾವು ಕುಟುಂಬ ಸಮಾಜ ಹಾಗೂ ಧರ್ಮಸಭೆಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸುತ್ತೇವೆ. ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು, ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲು ಹಾಗೂ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸಲು ಯೇಸು ನಮಗೆ ಪ್ರೇರೇಪಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರಿಯ ಯೇಸುವೆ, ಪರರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಚಿಂತೆಯೇ ಇಲ್ಲ ಎನ್ನುವ ಕೆಟ್ಟ ಯೋಚನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸೀಮೋನಂತೆ ನಿಮ್ಮ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯಾಗಲು ನಮಗೆ ಕಲಿಸಿರಿ.
ಸೌಮ್ಯ ಕಾಕುತಮ್ ಶಿಖರ್
ಕಾಕುತಮ್ ಶಿಖರ್
ಸದೇ ಮಾಯ ಮುಜಾಕುಚೆ ಸೋವೆನ್ಸ್ ತೆಸಾವ್ ವೆರೋನಿಕಾ ಸೌಮ್ಯಾಚೆ ಮುಖಾ ಮುಳ್ಪುಸ್ತ ಆಮಿ ತುಕ ನಮಸ್ಕಾರ ನಿಪ್ರಣಿ ಪಾತ್ ಕರ್ತಾ ಏ ಸೌಮ್ಯಾಚೆ ಸುಕ್ರೇಸ್ತ ತಾಕಾ ಸುರುಪಾಯ್ ನತ್ಲಿ ಆಕರ್ಷಣ ನತ್ಲೆ ತಾಕಾ ಕಸಲಿಸ್ ಸೋಬಾಯ್ ನತ್ಲಿ ಕೊನೆನ್ಸ್ ತಾಜಿ ಪರುವಾ ಕುರುಂಗ್ ನಾ ದುಃಖಿಸೋ ಮೋನಿಸ್ತೋ ಕಷ್ಟ ಸೋಸೋನ್ ಅನುಭವ ಅಸ್ಲೋ ಸಂಚೆ ಮುಖಾರ್ ಆಮಿ ಅಮ್ಚೆ ತೋಂಡ್ ಲಿಪೈತಾವ್ ತಂಚೆ ಮೊದಲು ತೋ ಏಕ್ಲೋ. ತುಮಚಿ ಸವಾಬ್ ಸೌಮ್ಯಾ ತುಜೆ ಪಸೋದ್ ಆಮಿ ಕಿತೆ ಕೊರೋಂಗ್ ಸಾಯ್
ಸೌಮ್ಯಾ ತುಜೆ ಪಸೋದ್ ಆಮಿ ಕಿತೆ ಕೊರೋಂಗ್ ಸಾಯ್
ಬೋರ್ಯೋ ಕೊರ್ನ್ಯೋ ಕರ ಆನಿ ಸಮೇಸ್ತಾಂಗ್ ಮೊಜೊ ಉಜ್ವಾಡ್ ಪಾವಯ್ಯ.
दुबल्या पिडेस्तानी गरचे वंता रूपार आज जेजू आमकां भेटता. देवान आपल्या सरक्या सोसावन रचलेल्या हर एका मनशा थंय जेजू आमकां दिश्टीक पडटा. आमचे भेटेक तो आशेता. बरया जेजू, दुबल्या आनी गरचे वंता सवें तुका पळोवंक आनी खरन्यांनी तुजो मोग वांटूंक म्हाका शिकय. वेरोनिका परी आमकां धैरान भर आनी कुर्तेन सुलय.
सोम्या काकुतम चिकर सदैव माये मागतो कार कसय काय म्हज्या काळसान कुसार मेल्या जेजूचे. सातवें तेसांव जेजू दुसरे पावटी कुर्सा पोंदा पडटा. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता ये सोम्या जेजू क्रिस्ता. आमच्या अपराधांक लागून ताका विंसलो, आमच्या पातकांक लागून तो चिरडलो. तुमची सवा सोम्या तुजे पासून आमी कितें करूंक जाय?
तूं पडताय तेन्ना भिये नाका, वोट आनी म्हजे संगी ये.
संवसाराची वाट चलतना जेजूक विविध ताळण्यो आयल्यो, पूण ताणें पातकाक सदांच पाठ केली. देवचराक ना म्हळें. बाप दाखयता ती वाट जेजू चल्लो. मोगळा जेजू, आमकां ताळणेन पडूंक कदींच दिवं नाका, पूण सर वायटांतली आमकां निवार. तुजे सरशिली पयस सरूंक आमकां कदींच निर्मी नाका. तुजेर पात येवंक आमकां शिकय जेजू.
सोम्या काकुतम चिकर सदैव माये मातो कार कंसय गाय म्हज्या काळसान कुसार मेल्या जेजूचे.
एक सेक थे बो तुजा रक्तासो असा पृथ्वीक सोडवण दिवचा तो पुरो.
आठवें तेसांव जेरुसलेच्या स्त्रियांक जेजू घुसयता. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता ये सोम्या जेजू क्रिस्ता. वोडी एक लोकासमो जेजू पाटल्यान वेतलो. तांचे मदल्यो थोड्यो स्त्रियो ताचे खातीर रडटल्यो आनी विळाप करतल्यो. जेजून तांचे कुशीन गुवोन तांकां सांगलें, जेरुसलेमाच्या तुवानो म्हजे पासत रडनाकात, पूण तुमचे पासत आनी तुमच्या भुरग्यां बाळां पासत रडा. तुमची सवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
म्हजे पासत रुदान करचें बीर मोद पावचें नाका. बघार नितीन आनी शांतीन जियेया.
ಈ ಶಿಲುಬೆಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಸಾಗುವಾಗ ಯೇಸುವಿನ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸುವ ಬದಲು ಕೆಟ್ಟ ಅಭ್ಯಾಸಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಸತ್ಯ ಹಾಗೂ ನೀತಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲು ಯೇಸು ನಮಗೆ ಆಜ್ಞಾಪಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರಿಯ ಯೇಸುವೆ, ನಮ್ಮನ್ನು ಸತ್ಯ ಮತ್ತು ನೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕರಿಸು. ಪರರ ಜೊತೆ ಶಾಂತಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬಾಳಲು ನಮಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿರಿ.
ಸೌಮ್ಯ ಕಾಕುತಾಮಚಿಕರ್ ಸದೇ ಮಾಯೆ ಮಾಗ್ತ ಉಪಕಾರ ಕನ್ಸೈ ಗಾಯ ಮುಜ ಕಾಳಸಾನ್ ಕುರ್ಸಾರ್ ಮೆಲ್ಯಾ ಚಿಜುಚೇರ್ ನೋವೆಸ್ ತೆಸಾವ್ ಜೇಸು ತಿಸ್ರೆ ಪೌಟೆ ಕುರ್ಸಾ ಪೊಂದ ಪಡ್ತಾ ಆಮಿ ತುಕ ನಮಸ್ಕಾರ ಅನಿ ಪ್ರಣಿಪಾತ್ ಕರ್ತಾವ್ ಯೇ ಸೌಮ್ಯ ಜೇಸು ಕ್ರೈಸ್ತಾ. तुम्ही मुझे पाटला उदार म्हणल्या खातीर समेस्त तुमचो द्वेष करतले, पूण शेवट पर्यंत थीर रावता तो बचाव जातलो. तुमची सवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
बरवशांची येया बापाच्या मोगाचेर पात येवन रावा.
जेजू परत परत शेवटता, पूण बापाची कुशी आनी आमचो मोग ताका फुडें सोलोंक आदार दितात. आमी वायट संवयेक आनी फातकांक पडतांव तेदना, वायट संवयाची गुलामां तशीं जियेतांव तेदना भरवोसो सांडिनासतना जेजूचेर दिश्ट घालुया. मोगळा चेजू, तूं उठलोय, तुवें बरवसो सांडलो नाय, शेवट पर्यंत तूं थीर रावलोय. तुजी देख घेवन जिवीत फूड करूंक आमकां शिकय.
सोम्या काकुतामची कर.
सोम्या काकुतामची कर.
सदैव माये मागता उपकार कसय काय म्हज्या काळसान कुसार मेल्या चेजूचे. दावेंस ते सांव जेजूचे आंग वस्तुरकांड विणगो करतात. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करतांव ये सोम्या जेजू क्रिस्ता. शिपायांनी जेजू कुर्सार मारल्या उपरांत ताची आंग वस्त्रां खाण गेली आनी तांचे चार वांटे करून एक एकल्यान एक एक वांटो घेतलो. तुमची सवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय?
विणग्यांक न्हेसूंक दिया, गरजेवंतांक पावा.
राजांचो राज तो आखी प्रितूम सगळो संसार ताच्याच हातांत आसा, पूण जेजू हें सगळें सोडटा. जल्मताना ताका फळ्यांनी गुठ लायलो, आतांय आपली कूड दामपूंक ताचे लागीं एक आंगवस्त्र ना. मोगळा जेजू, तुका विणगो केलो, आजूय हें तुजें विणगेपण आमकां दिश्टी पडटा. जायत्यांक आपली कूड दामपूंक एक लुगोट जायत ना, तांच्या गरजांक पावंक आमकां आदार दी जेजू.
सोम्या काकुतामची कर. सदैव माये मागता उपकार कसय गाय म्हज्या काळसान कुसार मेल्या जेजूचे.
तुझे कित्या सोम्या केले सांग म्हाका अशें.
इकरावेस्तेसांव जेजू कुर्सार केळयतात. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हे सोम्या जेजू क्रिस्ता. जेजू कुर्सार मरतना सोडुने सकाळींची 9 वरां जातीत. ताज्या अपराधाची कळवणी अशी बरोवन घाल्ली सुदैवांचो राय. जेजू सांगता दोग सोरांकी कुर्सार मारले. तुमची जवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
तुमचें आपलेंपण कुर्सार खेळया.
ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ದೇವರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸಾರಿದ ಯೇಸುವನ್ನು ನಾವು ಶಿಲುಬೆಗೆ ಜಡಿದಿದ್ದೇವೆ. ಗುರುದ್ರೋಹಿ ಯೂದನಂತೆ ನಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಂದ ಯೇಸುವನ್ನು ಶಿಲುಬೆಗೆ ಜಡಿದಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಿಯ ಯೇಸುವೆ, ನಮ್ಮ ಕಲ್ಲಿನ ಹೃದಯವನ್ನು ತೆಗೆದು ಉಪಕಾರ ಮಾಡುವಂತಹ ಹೃದಯವನ್ನು ನೀಡಿರಿ. ಪರರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ತೋರಲು, ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಲು ನಮಗೆ ನೆರವು ನೀಡಿರಿ.
ಸೌಮ್ಯ ಕಕುತಂ ಚಿಕರ್
ಸೌಮ್ಯ ಕಕುತಂ ಚಿಕರ್
ಸದೇ ಮೈ ಮಕ್ತ ಉಪಕಾರ ಕಸೈ ಕಾಯ್ ಮುಜ ಕಲ್ಸಾನ್ ಕುರ್ಸಾರ್ ಮೇಲೆ ಆಚಿಸುಚ್ಚೆ. 12 ವೆಸ್ತೆಸಾವ್ ಜೇಸು ಕುರ್ಸಾರ್ ಪ್ರಾಣ ಸೊಡ್ತಾ. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हे सोम्या जेजू क्रिस्ता. हांवूच वाट, सत आनी जिवीत. हांव बरो गवळी, बरो गवळी बकऱ्यां पासत आपलो जीव दिता. तुमची जवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
तुज्या पेल्या पासत जीव दिवंक तयार जा, होच खरो मोग.
सत नीत सांडून दुसऱ्यांक वायट आदरून समाजाचे नदरेंत शाणेपणीची येवन आमी आमच्या संवसारांतले दीस सरता. उपरांत कितें मोगळा जेजू तुज्या कुर्साचो खरो मोग आमकां दी. आमच्या भाव भयण्याचो खरो मोग करूंक आमकां निर्मे. बरेपण विस्तारचे खातीर, सतनिती खातीर, मनशाची मुळावी हक्कां राखचे पासत कळमीत नासतना झुजोवंक आमकां धैरान भर.
सोम्या काकुतामची कर
सोम्या काकुतामची कर
सदैव माये मागतो उपकार कसय गाय म्हज्या काळजान कुर्सार मेल्या जेजूचे. 13 वेस्तेसांव जेजूची निर्जीव कूड मोरयेच्या हातान दितात. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हे सोम्या जेजू क्रिस्ता. जेजूची आवय ताच्या कुर्सा बकलेन उबी आसली. तुमची जवाब सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
म्हजे आवयक पळया आनी तिची देख घेया.
खुर्सा मुळे दुखेस्त माये खंतीन बुडून रुदन करता. धैर्यादीक स्त्री ती दुकान बुडल्या करी, पूण भुजवण दिवंक सदांच पयली. दुखेस्त माये जिवितांत आनी मरणांत तुज्या पुताक घेतलोय तसो आमकांय तुज्या गोपांत घे आनी सांबाळ. दुकांत आसलेल्या भुजवण दिवंक आमकां शिकय.
सोम्या काकुतामची कर
सोम्या काकुतामची कर
सदैव माये मागता उपकार कसय गाय म्हज्या काळसान कुर्सार मेल्या जेजूचे. 14 वेस्तेसांव जेजूक निकेपितात. आमी तुका नमस्कार आनी प्रणिपात करता हांव येसुम्या जेजू क्रिस्ता. आरिमतेयाच्या सुसेन जेसूची कूड काण व्हरूंक पिलाता लागीं रजा मागली. निकोदेमूय रक्ताबोळ आनी लोळीसर बसून केल्ली 30 किलो तितले मिसलावणी घेवन आयलो. तांणी जेसूची कूड काडली आनी सुदेवांचे मातयेक पावचे रिती प्रमाणे सुगंध द्रव्यांनी माखून सणाच्या वस्त्रांनी ती गुटलायली. जेसू कुर्सायले सुवातेर एक मळो आसलो, तांतू येदळ कोणायकी दवरूंक नातलो. नवस एक फोंड आसलो, तांणी जेजूक त्या फोंडांत न्हिदायलो. तुमची सवा सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
सोम्या तुजे पासत आमी कितें करूंक जाय.
म्हज्या आमर जिवितांत वांटो घेया.
ಒಂದು ದಿನ ನಾವು ಮರಣ ಹೊಂದುತ್ತೇವೆ, ನಮ್ಮನ್ನು ಸಹ ಸಮಾಧಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಿರಾಶರಾಗಬಾರದು. ಯೇಸುವಿನ ಪುನರುತ್ಥಾನದ ಆನಂದದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಭರವಸೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರಲಿ. ಪ್ರಿಯ ಯೇಸುವೆ, ಕತ್ತಲೆಯಿಂದ ಬೆಳಕಿನೆಡೆಗೆ, ಮರಣದಿಂದ ಜೀವನದೆಡೆಗೆ, ಕಷ್ಟದಿಂದ ಸುಖದ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸಿರಿ. ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ನಿತ್ಯ ಜೀವವನ್ನು ಪಡೆಯಲು ನಿಮ್ಮ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿರಿ.
ಸೌಮ್ಯ ಕಾಕುತಮ್ ಚಿಕ್ಕರ್
ಸೌಮ್ಯ ಕಾಕುತಮ್ ಚಿಕ್ಕರ್
ಸದೇ ಮಾಯ ಮತ್ತೋ ಕಾರ್ ಕನ್ಸೈ ಕಾಯಿ ಮುಜ ಕಳ್ಸ ಕುಸಾರ್ ಮಿಲ ಚಿಜುಚ್ಚೆ
ಕಲ್ವಾರಿಚಾ ದೋಂಗ್ರ ಸೋಮೆ ಉಂಕಳ್ತಾ ಮೋಸೊ ದೇವ್ ಸೋಡ್ಮೋಳ್ಗಾ ಜೀವಾಪ್ಲೋ ದಿತಾ.
ಅಕ್ರೆಚ್ಚ ಮಗ್ನೆ ಕತಿರ್ ದಿಂಬಿ ಗಲಿ ಸೋಮ್ಯ ತೂ ಸಲ್ಲುಲ್ಲೆ ಕುರ್ಸವಾಟೆಚೆ ಪೈನ್ आमच्या हर एकल्याच्या जिवीताचें प्रतिरूप. आमच्या कश्ट आनी सलवणेंत तुजें पळयन आमकां बुजावण दिता. हांवें तुजें तावन जोडुल्ली बुजावण कश्टोवच्या म्हज्या भावा भयणी थंय वांटून घेवचें बरें भोवन म्हजे थंय रस. सोमिया तुजे पासत हांवें कितें करूंक जाय म्हणलो उलो म्हजो क्रिस्ती भावार्थ जिवाळ आनी कार्याळ करूंक म्हाका ससाय दिव. तुज्या आदर्शकाल म्हज्या कश्टांचेर जैत देवन जावन तुजे संगता सर्गींच्या राजांत जियेवचे भाग म्हाका फावो कर म्हण मागता हांव. आमेन. बाप साहेबाचे राजा खातीर माखिया. आमच्या बापा सर्गींच्या तुजें नांव पवेस हांव तुजे राजी तुजी सजा सता नमान बरे कृपेन बरलेले सुमी तुजे संगता श्रेया भितर तूं सुदेव निसुदी बीन फॉल तुजे खुशीचे जेजू सुंगता आमगे देवाचें बापा प्रिया गाते विनधिकार आनंद बापाक आनी पुताक आनी पवित्र ज्ञान.